तरस प्रेम हे वणवाहून जाळत जाणं आणि जंगलहून जळत राहणं. आणि या सगळ्या अदेमध्ये तिच्याशी निदान बोलता यावं म्हणून तिला केलेला एक मेसेज आणि त्या मेसेजच्या गप्पा त्या गप्पांचं एक जग वेगळंच असतं. पुन्हा एकदा निराशेकडून आशेकडे जाणार. अधूनमधून मेसेज येतो, माझ्या क्षणांची किंमत होतो, मी हलकेच शिळे मारत जातो, मनातल्या मनात हसत जातो. जसा होतो स्पर्श तिचा तसाच मी भुलत जातो, डोळे ताणून शब्द शब्द घटाघटा वाचत जातो. पहाटेचे मग कवळसे होतात, पहाटेचे मग कवळसे होतात, अंगावरती ऊब दाटते, शांत पडून उत्साहाने मी उत्तर मात्र लिहित जातो. कधी कधी वाटते हरवून जाईल, कधी कधी वाटते हरवून जाईल, रिप्लाय वेळेत मिळणार नाही, तिच्या उत्तराचा जरा उशीर आतल्या आत सलत जातो. कधी कधी निरवपायाने तिचे उत्तर आधीच येते, डोळा चुकून नकळत माझ्या इनबॉक्समध्ये पडून राहते. मग जेव्हा जरा वैतागूनच मी मोबाईल माझा हलवून पाहतो, आधीच इनबॉक्समधला उभा मेसेज माझ्याकडे पाहून हसत जातो, उत्सुकतेची ओढ होते, स्वतःवरती राग येतो, तरी मूक घेऊन अस्वस्थपणे मी मेसेज तिचा वाचत जातो. कधी कधी माझा होतो शब्द पहिला, कधी कधी माझा होतो शब्द पहिला, तिचे उत्तर मग येते, तर कधी आठवण तीच होते, स्पर्श तिचा मग होतो. मी अस्वस्थ होऊन झुलत राहतो, ती हळूवार मग सुरत येते, शब्द शब्द अंतर मग हळूहळू मन भरत जातो. जेव्हा दुरावा असतो आणि बॅलन्स असतो थोडा, मेसेजच्या गप्पा अशा रंगतात. जेव्हा दुरावा असतो आणि बॅलन्स असतो थोडा, मेसेजच्या गप्पा अशा रंगतात. अस्वस्थतेचा स्थिर ओलावा आणि तो रंग मग फुलत जातो. अस्वस्थतेचा स्थिर ओलावा आणि तो रंग मग फुलत जातो.